अध्याय 337 वसुशाप वृत्त। युधिष्ठिर प्रश्न करतो, महात्मा वसुराज अत्यंत भगवत भक्त असता स्वर्गभ्रष्ट होऊन त्याला भूविवरात का बरे शिरावे लागले? भीष्म सांगतात, हे भारता, याविषयी ऋषी व देव यांचे मध्ये झालेल्या संवादाचा प्राचीन इतिहास उदाहरण रूपाने सांगत असतात तो असा। एकेवेळी देव हे द्विजश्रेष्ठांना उद्देशून म्हणाले की अजाचा बली देऊनच यज्ञ केला पाहिजे, कारण अज शब्द बोकड या अर्थाने मंत्रात योजलेला आहे। अज शब्दाची व्याप्ती करून मेष व्यतिरिक्त अन्य पशुचा त्यात अंतर्भाव करावयाचा नाही। ऋषी म्हणतात, वैदिक श्रुती अशी आहे की वनस्पतीचे हविर्भाग अर्पण करून यज्ञ करावा। अज ही संज्ञा बीजांना म्हणजे वनस्पतींना दिलेली आहे, तेव्हा यज्ञात बोकड मारणे उचित नाही। देवहो, पशुचा वध करावा हा भल्यांचा धर्म नाही। हे सर्व युगात श्रेष्ठ मुनी मानलेले कृतयुग आहे, तेव्हा पशुची हत्या अशा पवित्र काळात कशी बरे करावी? भीष्म सांगतात, या प्रकारचे ऋषींचे व देवांचे संभाषण चालले असता नृपश्रेष्ठ वसुराजा त्याच मार्गाने चालला होता, तो तेथे प्राप्त झाला। श्रीमान वसुराजा सैन्य वाहने इत्यादी यासह अंतरिक्षातून मार्गक्रमण करीत होता। आकाशमार्गाने वसुराजा येत आहे हे अवलोकन करून ऋषी एकदम देवांना उद्देशून बोलले की सर्व भूतांचे प्रिय व्हावे म्हणून अहर्निश झटणारा हा दानशूर व यज्ञकर्ता नृपश्रेष्ठ वसुराजा आपली शंका निःसंशय दूर करील। महात्मा वसु अनृत भाषण कसे करील? कदापि करणार नाही। याप्रमाणे ऋषी व देव यांनी आपापसात संकेत करून ते सर्व मिळून वसुराजाच्या जवळ आले आणि त्याला प्रश्नकर्ते झाले, हे राजा, यज्ञामध्ये बकऱ्याचा बली द्यावा की औषधीचा द्यावा? आमचे मध्ये याबद्दल वाद उपस्थित झाला आहे, तू आमची शंका दूर कर। तू सांगशील ते प्रमाण मानाव्याचे असे आम्ही आपापसात ठरवले आहे। तेव्हा वसुने हात जोडून त्यास विचारले, हे द्विजश्रेष्ठ हो, यासंबंधी तुमचे मत काय आहे व देवांचे मत काय आहे हे मला जसे असेल तसे सांगा। ऋषींनी सांगितले, हे नराधिपा, धान्याचे हवीरभाग अर्पण करून यज्ञ करावा असा आमचा पक्ष आहे आणि पशुचा बली यज्ञामध्ये द्यावा असा देवांचा अभिप्राय आहे, तर हे राजा, याविषयी तुझे मत काय आहे ते आम्हाला सांग। भीष्म सांगतात, याप्रमाणे राजा, देवांचे काय म्हणणे आहे ते वसुराजाने समजून घेतल्यावर देवांचा पक्ष घेऊन छागबलीने यज्ञ करावा असे उत्तर दिले। तेव्हा त्या सूर्यतुल्य तेजस्वी ऋषींना हे उत्तर ऐकून क्रोध आला आणि विमानात बसलेल्या देवपक्षपाती वसुला ते बोलले, हे राजा, तू सुरपक्ष उचलून धरून अनृत उत्तर दिले आहेस म्हणून स्वर्गातून तुझा अधपात होव। अंतरिक्षातून मार्गक्रमण करण्याचे तुझे सामर्थ्य आजपासून लयास जाऊन आमच्या शापवाणीने तुला पृथ्वीच्या पोटात शिरावे लागेल। तेव्हा तत्क्षणीच उपचरीचर राजा अधोमुख होऊन पृथ्वीच्या विवरात शिरला। परंतु युधिष्ठिरा, नारायणाच्या कृपेने आज्ञेने त्याची स्मृती मात्र नाहीशी झाली नाही। इकडे सर्व देव मिळून वसुराजाची शापापासून मुक्तता कशी होईल यासाठी अव्यग्र मनाने विचार करू लागले। हे खरोखर त्याचे सुदैवच होय। महात्म्या वसुराजाला आपल्याकरता शाप झाला आहे, तेव्हा आपण सर्व देवांनी एक होऊन त्याचे शापाचा प्रतिकार करणे आपले कर्तव्य आहे हे लक्षात घेऊन ज्या ठिकाणी उपरिचर राजा होता तेथे देव त्वरेने गेले व प्रीत मनाने त्याला म्हणाले, ब्रह्मण्यदेव जो नारायण त्याचा तू परमभक्त आहेस। सुरासुरांचा गुरु नारायण तुझ्या भक्तीने तुष्ट होऊन तुझी शापापासून निःसंशय मुक्तता करील। हे राजश्रेष्ठा, महात्म्या द्विजश्रेष्ठांच्या वाणीचा आदर करून त्यांच्या तपाचे अवश्य सार्थक झाले पाहिजे आणि म्हणूनच तू स्वर्गभ्रष्ट होऊन एकदम पृथ्वी तलावर येऊन पडलास। हे निष्पाप राजश्रेष्ठा, आम्ही तुला असा एक वर देऊ इच्छितो की जोपर्यंत शापदोषाने तू पृथ्वीचे विवरात असील तोपर्यंत यज्ञामध्ये आठवण ठेवून काळजीपूर्वक विप्र तुझ्या नावाने घृताच्या म्हणजे वसुधारा अर्पण करतील आणि त्या तुला पोहोचून आम्ही तुझ्याविषयी चिंता करीत असल्याचे तुला कदापि ग्लानी होणार नाही आणि क्षुधातृषा इत्यादीचा ताप होणार नाही। हे राजेंद्रा, तू पृथ्वीच्या पोटात असेतो वसुधारांच्या प्राशनाने तुझे तेज यत्किंचितही कमी न होता शेवटी आमच्या वरप्रसादाने नारायण तुझ्यावर संतुष्ट होऊन तुला ब्रह्मलोकाला घेऊन जाईल। याप्रमाणे देवानी वसुराजाला वर दिल्यावर ते आपले ठिकाणी परत गेले। इकडे तपोनिष्ठ ऋषीही स्वस्थानी निघून गेले। हे भारता, वसुने तेव्हापासून जगत्सृष्ट्याचे पूजनास आरंभ केला व प्रत्यक्ष नारायणाचे मुखातून बाहेर पडलेल्या मंत्राचा अविरत जप चालविला। हे अरिंदमा, पृथ्वीच्या विवरात असूनही वसुराजाने नियमाने नित्य पंचकाली पंचमहायज्ञ करून देवाधिदेव नारायणाला प्रसन्न केले तेव्हा भगवान श्रीहरी त्याचे भक्तीने तुष्ट झाले व आज्ञेची वाट पाहत सन्निध असलेल्या आपल्या शीघ्रगामी पक्षीराज गुरुडाला उद्देशून ते वरदाते भगवान विष्णू म्हणाले, हे महाभागा पक्षीराजा, धर्मात्मा व कडकडीत व्रते आचरणारा सम्राट वसुराजा कोठे आहे याचा माझ्या आज्ञेने शोध कर। ब्राह्मणांच्या कोपामुळे स्वर्गभ्रष्ट होऊन पृथ्वीचे विवरात त्याने प्रवेश केला आहे। शापाप्रमाणे इतके दिवस अधोगती भोगून द्विजश्रेष्ठांच्या वाणीचा त्याने आदर केला। आता हे पक्षीश्रेष्ठा गरुडा, येथून जा आणि पृथ्वीच्या विवरात वास करीत असलेल्या त्या अधोगत वसुराजाला पूर्वीप्रमाणे अंतरिक्षातून मार्गक्रमण करण्यास कायमचा समर्थ कर, अशी माझी तुला आज्ञा आहे। याप्रमाणे प्रभूची आज्ञा होताच गरुडाने पंख फडफडवून वसुराजा जेथे होता त्या विवरात वायुगतीने प्रवेश केला आणि त्या विनतसुताने एकदम वसुराजाला विवरातून उचलून त्यासह आकाशात उडी मारली व त्याला अंतरिक्षात सोडून दिले। तेव्हा तत्क्षणी नृपश्रेष्ठ उपरिचर राजा पूर्ववत होऊन सदेह ब्रह्मलोकी गेला। हे कौंतेया, याप्रमाणे वाणीदोषास्तव द्विजांच्या शापाने महात्म्या वसुराजाला देखील देवांच्या कबुलीने अधोगतीस जावे लागले, मात्र त्याने नारायणाची अनन्य भक्ती केल्यामुळे शापमुक्त होऊन त्याला त्वरित ब्रह्मलोकाची पुनःप्राप्ती झाली। भीष्म सांगतात, येथपर्यंत मानव कसे उत्पन्न झाले ही कथा मी तुला सांगितली। आता राजा, नारद ऋषी पूर्वी शेतद्वीपाला कसे पोचले ते कथानक सांगतो, ते एकाग्र मनाने ऐक।